चल दर
मेरी बात सुनो
Hört mir zu.
मुझसे बात करो
Sprechen Sie mit mir.
चुप रहें
Ruhig sein.
घोषित करना
Sprich lauter.
आवाज कम कर दें
Reduzieren Sie die Lautstärke.
अपना फोन बंद करें
Schalten Sie Ihr Telefon aus.
मुझे अकेला छोड़ दो
Lass mich in Ruhe.
मेरे साथ आइए
Komm mit mir.
दूर जाओ
Geh weg.
उसे नीचे रखें
Leg das hin.
मुझे चाबियां दे दो
Gib mir die Schlüssel.
वो पेचकस मुझे दे दो
Gib mir den Schraubenzieher.
मेरा चश्मा लाओ
Bring mir meine Brille.
दरवाजा खोलें
Öffne die Tür.
अपनी टोपी अपने साथ ले जाओ
Nehmen Sie Ihren Hut mit.
इसे मेज पर रखें
Stellen Sie dies auf den Tisch.
यहां बाईं ओर मुड़ें
Hier links abbiegen.
अगले मोड़ पर दाईं ओर मुड़ें
Nehmen Sie die nächste Möglichkeit rechts.
नीले घर के सामने रुकें
Bleiben Sie vor dem blauen Haus stehen.
कार से बाहर निकलो
Komm aus dem Auto raus.
आपका दिन शुभ हो
Einen schönen Tag noch.